आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा. वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या निविदांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के. ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा 20व्या आशियाई खेळांसाठी 77 सदस्यीय भारतीय ॲथलेटिक्स संघाची घोषणा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी यावेळी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर तसंच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी विविध क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाली. संरक्षण सहकार्याबाबत इरादापत्र तसंच नवीकरणीय ऊर्जा, सायबर गुन्हेगारी आणि राजनैतिक प्रशिक्षण या क्षेत्रांमधल्या सामंजस्य करारांचा यात समावेश आहे. महिला बचत गटांना बँकांकडून कर्ज घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचं आश्वासन केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी दिलंय. मुंबईत महिला बचत गटांच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. देशात 6 कोटी लखपती दीदी बनवण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे. त्यातल्या 3.5 कोटी पूर्ण झाले आहे. उर्वरित लखपती दीदींचं लक्ष पूर्ण करण्यात येणारे अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महागाई, वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या टेंडरवरून राज्य सरकारवर आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत टीका केली. WCLकडे कोळसा उपलब्ध असतानाही मोठ्या प्रमाणात नव्यानं टेंडर काढण्यात आल्याचा आरोप करत हे टेंडर 8 सप्टेंबरपूर्वी रद्द न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. महाजेनकोनं खासगी कंपन्यांकडून कोळसा खरेदी करण्याची गरज काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील पुरातन दत्त मंदिर हटवण्याच्या मुद्द्यावरूनही पटोले यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे 3.6 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली सुमारे 10 किलोमीटर असून त्याचं केंद्र सिरोंचा तालुक्यातल्या राखीव वनक्षेत्र परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के अहेरी आणि नागेपल्ली परिसरातही जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकांची ओळख पटवण्यासाठी DNA प्रोफाईल लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी संबंधित मृतांच्या नातेवाईकांनी आज संबंधित न्यायवैद्यकीय विज्ञान प्रयोगशाळेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचं आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं. मुंबई, पुणे आणि नाशिक इथं DNA नमुना संकलन आणि संबंधित प्रक्रियेची व्यवस्था करण्यात आली आहे. नेपाळमधल्या पुरात आतापर्यंत 1204 जणांचा मृत्यू तर 4000 अधिक जण बेपत्ता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलंय. बाजारात पुरेशा प्रमाणात अद्याप कांदा नसल्यानं नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक कमी होऊन कांद्याला 5330 इतका उच्चांकी दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत कांद्याचे दर दुपटीनं वाढले आहे. मात्र केंद्र सरकारनं खरेदी केलेला कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर कांदा बाजारात दर 4250 थेट 3800 खाली आले होते. मात्र काल जिल्ह्यातल्या बाजार समितीमध्ये पुन्हा हे दर वाढले आहे. मध्य रेल्वेच्या काल झालेल्या नागपुरातील बैठकीत खासदार डॉ अनिल बोंडे यांनी अमरावती मतदारसंघातील प्रलंबित रेल्वे विकास कामं आणि प्रवासी सुविधांचे प्रश्न मांडले. राजकमल चौकातील रेल्वे ओव्हरब्रिजसह विविध अंडरपास आणि उड्डाणपुलांची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. शकुंतला एक्सप्रेस सुरू करणं, अमरावती मुंबई अंबा एक्सप्रेस CSMT पूर्ववत करणं आणि पुणे शेगाव वंदे भारत अमरावतीपर्यंत वाढवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. रेल्वे विकास कामांचा नियमित घेण्यासाठी दर महिन्याला बैठक घेण्याची सूचनाही बोंडे यांनी केली. सार्वजनिक वितरण प्रणालीतील पात्र लाभार्थ्यांची छाननी करण्यासाठी सुरू असलेल्या मिशन सुधार अभियानात अमरावती जिल्ह्यात 58,650 संशयित लाभार्थी आढळले आहे. त्यापैकी 15,747 जणांची पडताळणी पूर्ण झाली असून अपात्र लाभार्थ्यांचा रेशनाचा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विविध शासकीय डेटाबेसच्या आधारे दुबार, मृत, स्थलांतरित आणि दीर्घकाळ धान्य न उचलणाऱ्या लाभार्थ्यांची तपासणी केली जाते आहे. अमरावती शहरात सर्वाधिक 19,488 संशयित लाभार्थी आढळले आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा संघटनांनी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आज बंद पुकारला आहे. नांदेड जिल्ह्यात नांदेड नागपूर महामार्गावर मराठा आंदोलकांनी रास्ता रोको केल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. बालकांमधील असंसर्गजन्य आजारांचं लवकर निदान, तज्ज्ञांकडून क्लिनिकल मूल्यांकन आणि वेळेवर उपचार सुनिश्चित करण्यासाठी बालकातील असंसर्गजन्य आजार कार्यक्रमाअंतर्गत भंडारा इथल्या बाल एनसीडी क्लिनिकमध्ये विशेष बाल एनसीडी तपासणी आणि क्लिनिकल मूल्यांकन शिबिराचं आयोजन करण्यात आलं. युनिसेफ महाराष्ट्र आणि एम्स नागपूर यांच्या सहकार्यानं आयोजित या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत आयोजित एनसीडी सप्ताहाचा हा एक भाग आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोगानं भंडारा जिल्ह्यामध्ये दिला जाणारा शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिध्याची पाहणी केली. यावेळी आयोगानं जिल्ह्यातल्या शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिकाऱ्यांनी स्वतः खाऊन गुणवत्ता तपासली. आयोगाला तपासणीदरम्यान 2 शाळांच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आढळल्यानं संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले आहे. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियानं जपानमधील आयची नागोया इथं होणाऱ्या 20व्या आशियाई खेळासाठी 77 सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा केली आहे. हे खेळ 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या वेळात आयोजित केले जाणार आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भालाफेकपटू यशवीर सिंगचा दुखापतग्रस्त नीरज चोप्राच्या जागी जपानमध्ये होणाऱ्या आशियाई खेळांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. लांब पल्ल्याच्या धावपटू अभिषेक पाल याला कथित उत्तेजक द्रव्य सेवनाच्या उल्लंघनाबद्दल नाडाकडून नोटीस बजावण्यात आल्यानंतर संघातून वगळण्यात आलंय. भारतीय अॅथलेटिक्स महासंघानं लुधियाना इथं आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 6 नवीन अॅथलीट्स संघात समाविष्ट करण्यात आली आहे. हांगझू आशियाई खेळातील 15 पदक विजेत्या खेळाडूंचा यात समावेश आहे. यापैकी अविनाश साबळे, तेजिंदर पाल सिंग तूर, पारुल चौधरी, अन्नू राणी हे 4 प्रमुख सुवर्णपदक विजेते आपले जेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरतील. महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजता सुरू होईल. भारताच्या संघानं गेल्या रविवारी थायलंडच्या संघावर 94 धावांनी मात केली होती. आज जर भारतानं हाँगकाँगचा पराभव केला तर उपांत्य फेरीतलं भारताचं स्थान निश्चित होईल. चायना मास्टर सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी प्रकारात भारताच्या किदांबी श्रीकांतनं कॅनडाच्या विक्टर लाईचा 21-18, 21-19 असा सरळ गेममध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. श्रीकांतचा पुढचा सामना हाँगकाँगच्या ली चेकू युईशी होणार आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमान राहण्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलाय. उद्या गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान नागपूर इथं आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी वर्षाव करत आहे. आगामी काही तासात भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. नवी दिल्लीत भारत इलेक्ट्रिसिटी पॉवरजन इंडिया आणि इंडियन युटिलिटी वीक 2026 परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाच्या दालनाला सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण स्टॉल डिझाईनचा पुरस्कार मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गड किल्ले, हरित ऊर्जा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेल्या दालनात इंटरॲक्टिव्ह टच वॉल, व्हर्च्युअल रियालिटी आणि डिजिटल सादरीकरणातून राज्याच्या ऊर्जा क्षेत्रातील उपक्रमांची माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांच्यात नवी दिल्ली इथं द्विपक्षीय चर्चा. वाढती वीज बिलं आणि कोल वॉशरीजच्या निविदांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची राज्य सरकारवर टीका. गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा 20व्या आशियाई खेळांसाठी 77 सदस्यीय भारतीय अॅथलेटिक्स संघाची घोषणा. आणि महिला क्रिकेटमध्ये T20 आशिया चषक स्पर्धेत आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.